हा आहे हसता परिवार, आहे सुंदर संसार, बबली बंटीचा परिवार खुश आहे संसार. घेतो बंटी मोबाईल, घेते बबली मोबाईल, करतात गेमिंग कॉलिंग, करत असतात चॅटिंग.
अहो मम्मी पप्पा, जरा पहा आपल्या मुलांकडे, ते काय करत आहेत, त्यांना कुणाची नजर लागली आहे, आणि पहा ते कोणत्या संकटामध्ये तरी फसले नाहीत ना.
जी राहतात मुले एकटे रे, त्यांचं शोषण होऊ शकत रे. ज्यांच्याकडे असते दुर्लक्ष रे, त्यांचं शोषण होऊ शकत रे. संयमाने मुलांना विचारा, त्यांच्या दुःखांना तुम्ही समजून घ्या. त्यांना ऑनलाईन माध्यमावर त्यांना कोण भीती घालू पाहतय. त्यांना ऑनलाईन माध्यमावर त्यांना कोण त्रास देऊ पाहतय.
ऑनलाईन माध्यम वरती त्रास देणे, शोषण करणे, हो तुम्ही बरोबर ऐकलत. शोषण करणारे गुन्हेगार अशा ऑनलाईन मुलांवर लक्ष ठेवून असतात. जी मुले पालकांच्या नजरेतून दुर्लक्षित असतात, मुलांवर होणारे ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचाराची तक्रार बहुतांशी मुले आणि त्यांचे पालक समाजात असलेल्या प्रतिष्ठेमुळे करत नाहीत. ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेली कोणतेही मुले तुम्हाला माहीत असल्यास 100 किंवा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा 112 डायल करून, किंवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 1800-115455 किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित तक्रार करा, किंवा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला 0222-492-0894 या क्रमांकावर संपर्क करा. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया द्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केले.